आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा. तर महाविकास आघाडी राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपाचं राज्यभर आंदोलन. नागपूरमध्ये आयोजित महिला वन कर्मचारी आणि अधिकारी परिषदेत वन विभागाला श्रेष्ठतम बनवण्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आवाहन. पोलीस पाटलांच्या थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा शासन निर्णय उद्या निर्गमित करणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात. अंगणवाडी केंद्रांवर विविध उपक्रम राबवण्यात येणार. आणि यवतमाळ आणि वाशिम इथं रेड अलर्टसह अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा. मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया परिसरात राज्याच्या विद्यमान सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. या घटनेतील दोषींवर कारवाई करून राज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे असं आवाहन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाबद्दल मागितलेली माफी मग्रुरीनं मागितलेली असून ती आम्हाला मान्य नाही असं आघाडीचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेली कित्येक वर्ष शिवरायांचे पुतळे उभे आहेत, परंतु मालवणच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला म्हणून हा प्रकार घडला, हा अपमान झाला म्हणून हे निषेध आंदोलन आहे असं आघाडीचे नेते शरद पवार यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चाकडून महाविकास आघाडीच्या विरोधात आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. नागपुरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ झालेल्या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सामील झाले होते. काँग्रेसनं शिवाजी महाराजांचा सतत अपमान केला आहे आणि आज तेच महाराजांच्या नावावर राजकारण करत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून हे आंदोलन असल्याचं बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं तसंच राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, पण याला प्रत्युत्तर म्हणून भाजपानं विरोधकांना सद्बुद्धी मिळावी म्हणून आंदोलन चालू केलं आहे. हा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. तर महाविकास आघाडीचं हे आंदोलन पूर्णपणे राजकीय असून काँग्रेसनंच शिवाजी महाराजांचा अपमान इंदिरा गांधी यांच्या काळापासून केला आहे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वन विभागाचं बजेट सर्वाधिक आहे. वनसंवर्धन संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे. यामध्ये आईप्रमाणे अत्यंत निष्ठेनं आणि जबाबदारीनं काम करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो. आता प्रत्येक क्षेत्रात वन विभागाला श्रेष्ठतम करण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं पुढे या असं आवाहन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात आज केलं. सदर येथील नियोजन भवन सभागृहात आयोजित महिला वन कर्मचारी आणि अधिकारी परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागाचे अधिकारी महिला कर्मचारी यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनामध्ये प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वन विभागाच्या प्रमुखपदी देखील शोमिता विश्वास असल्याबाबत मुनगंटीवार यांनी आनंद व्यक्त केला. वृक्ष लागवड, वन्यजीव संरक्षण, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचं आव्हान या सर्व क्षेत्रात वन विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी कुठेही कमी पडलेल्या नाहीत असं सांगून महिला अधिकारी आणि कर्मचारी परिषदेमधून चर्चा आणि संवाद वाढावा यासाठी दरवर्षी अशा परिषदेचं आयोजन करण्याच्या सूचना देखील मुनगंटीवार यांनी यावेळी केल्या. राज्यातील पोलीस पाटलांच्या गेल्या चार महिन्यांच्या मानधनाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात दिली. पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष करण्याच्या मागणीबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. डॉ ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या 8व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे प्रमुख अतिथी म्हणून फडणवीस बोलत होते. पोलीस पाटील हे गावचे गृहमंत्री असतात. कायदा सुव्यवस्थेसह या संरचनेत आता महिला सुरक्षा हे महत्वाचं कर्तव्य आहे. त्यासाठी पोलीस पाटलांनी अधिकाराबरोबरच कर्तव्याच्या जाणीवेतून कार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. राज्य शासनानं या पदाला मान आणि मानधन मिळावं म्हणून वाढीव 15,000 रुपये मानधन दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यवतमाळच्या पुसदमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली आहे. पुसद उपविभागात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं असल्यानं ही यात्रा रद्द करण्यात आली असून पुढे लवकरच ही यात्रा होईल असं आमदार इंद्रनील नाईक यांनी सांगितलं. दरम्यान महायुती सरकार लाडक्या बहिणीच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात आज मोर्शी इथं जाहीर सभा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय माहिती सेवेच्या वरिष्ठ अधिकारी डॉ प्रज्ञा पालीवाल गौर यांनी आज नवी दिल्ली इथं आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाच्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत त्यांच्या 33 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय पोषण सप्ताह आजपासून देशभरात सुरू होत आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे वर्ष 1982 पासून दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो. पोषण आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. पोषण भी पढाई भी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात अॅनिमिया नियंत्रण, मुलांच्या वाढीचं निरीक्षण आणि महिलांना पूरक आहार यावर नागपुरात आयोजित अभियानात भर देण्यात येणार आहे. तर संपूर्ण सप्टेंबर महिन्यात अकोला जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. पोषण सप्ताहानिमित्त आईच्या नावे लावू एक झाड या उपक्रमांतर्गत अकोल्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्या हस्ते शेळद येथील अंगणवाडी केंद्रावर वृक्षारोपण करण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्स या कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं. यावेळी विमानात 70 प्रवासी होते. विमानाची सुरक्षा तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्यानं ते हैदराबादला रवाना झालं. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 39 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात 8 रुपये 50 पैशांनी एलपीजी गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या, तर जुलैमध्ये गॅस सिलेंडरचे दर 30 रुपयांनी कमी झाले होते. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, सिम्बॉयसिस लॉ स्कूल नागपूर आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर्स ऑफ ट्रॅफिकिंग यांच्या सहकार्यानं मानवी तस्करी आणि मानवी तस्करीच्या विकसित आव्हानांवर लक्ष केंद्रीत करणारा एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिम्बॉयसिस लॉ स्कूल इथं आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना गुन्हेगारी प्रतिबंध आणि मानवी हक्कांचं संरक्षण याबाबत जागृत करणं, विशेषतः असुरक्षित महिला आणि मुलांसाठी त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल प्रेरणा देणं हा होता. 350 हून अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास कायदा आणि पोलीस क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. हवामान. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. वाशिम जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे खंडाळा घाट इथं दरड कोसळल्यानं वाशिम पुसद मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद कारंजा, मानोरा, मंगळूरपीळ आणि वाशिम तालुक्यात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आणि शेकडो एकर शेतीचं नुकसान झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. जिल्ह्यातील रहिवाशांना आणि नदीकाठावरील राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळच्या महागाव, उमरखेड, पुसद, दिग्रस तालुक्याला अतिपावसाचा तडाखा बसला असून शेकडो हेक्टर शेती क्षेत्रात पावसाचं पाणी शिरलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब इथं त्यापाठोपाठ वर्धा जिल्ह्यातील देवळी इथं 103.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. उद्या अमरावती जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला असून अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर आणि वर्धा इथं देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा, तर मविया राजकारण करत असल्याचा आरोप करत भाजपाचं राज्यभर आंदोलन. आणि यवतमाळ आणि वाशिम इथं रेड अलर्टसह अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.